नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेतून दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी 9:30 दरम्यान 11 प्रवासी खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 प्रवासी गंभीर जखमी आहेत. 9 जखमी प्रवाशांमध्ये 7 पुरुष आणि 2 महिला आहेत. ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी ही माहिती दिली. अपघातानंतर जखमींना तातडीनं शिवाजी हॉस्पिटल, कळवा आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. रेल्वे विभागानं या अपघाताची चौकशी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या अपघातामुळे आपण व्यथित झालो, ही अतिशय दुःखदायक घटना असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. अपघात कशामुळे झाला हे चौकशीतून समोर येईल असं शिंदे म्हणाले. अपघाताची घटना दुर्दैवी, क्लेशदायक असून या घटनेतील दिवंगत प्रवाशाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. गेल्या 11 वर्षात एनडीए सरकारच्या काळात 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये जलद प्रगती झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास या सूत्राच्या माध्यमातून सरकारनं संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत. आर्थिक वाढीपासून ते सामाजिक उन्नतीपर्यंत सरकारनं लोककेंद्री, समावेशी आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत आज केवळ सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर देशानं हवामान, कृती आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर जागतिक पातळीवर ठसा उमटवल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 11 वर्षात झालेला विकास सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्याजोगा असल्याचं भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. सरकारनं आपल्या नागरिकांना युक्रेन, अफगाणिस्तान आणि येमेनमधून परत आणलं, तसंच कोविड काळात व्हॅक्सिन मैत्री मोहिमेअंतर्गत अनेक देशांना मदत केल्याचं नड्डा म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था 10व्या स्थानाहून 5व्या स्थानी पोहोचली आहे. एवढंच नाही तर नवीन आकडेवारीनुसार लवकरच भारतीय अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकाची होईल असं JP नड्डा यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं कार्य अद्वितीय आहे. पंतप्रधानांनी देशाच्या राजकारणाची संस्कृती कशी बदलली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं नड्डा म्हणाले. महत्वाच्या XEOM-4 मोहिमेचं प्रक्षेपण उद्या सायंकाळी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. हे ऐतिहासिक अभियान अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरी इथल्या 4 अंतराळवीरांना 14 दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाईल. यात लखनौ इथल्या सुभांशु शुक्ला याचा समावेश आहे. 1984 राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे सुभांशु शुक्ला दुसरे भारतीय नागरिक आहेत. हे अंतराळवीर 2 आठवडे अंतराळ स्थानकात मायक्रो ग्रॅव्हिटी आणि इतर बाबींविषयी संशोधन करणार आहेत. आदिवासी समुदायांच्या हक्कासाठी आणि प्रतिष्ठेसाठी लढणारे धरती आबा म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान बिरसा मुंडा यांची आज 125वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांना अभिवादन केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हुंदई मोटर्सच्या सहकार्यानं 250 शाळांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. या उपक्रमातून जवळपास 26,000 विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध झालं आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे त्यांचे आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मोतीबिंदू जनजागृती मोहिमेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयात नेत्र तपासणी करण्यात येत आहे. मधुमेह तसंच डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांनी वेळोवेळी नेत्र तपासणी करून घ्यावी असा सल्ला आरोग्य अधिकारी डॉ अमोल जांभूळकर यांनी दिला आहे. राज्यात अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.